अळू अर्थात ॲरम. अळू हे झुडूप ॲरेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव कोलोकेशिया अँटीकोरम आहे. ही वनस्पती मूळची आग्नेय आशियातील असून नंतर पॅसिफिक महासागरी बेटांवरही तिचा प्रसार झाला. हे झुडूप बहुवर्षायू कंदाब असून जमिनीखाली व जमिनीलगत त्याचे स्टार्चयुक्त कंद वाढतात. मधला कंद आकाराने मोठा असून त्याभोवती लहान व वेगवेगळ्या आकाराचे कंद वेढलेले असतात. उष्ण प्रदेशात कंदातील पिठूळ गराकरता म्हणजे स्टार्च करता या वनस्पतीची लागवड सर्वत्र केली जाते. अळूच्या कंदाला आरवी म्हणतात. अळूच्या मधल्या कंदापासून मोठी सुमारे 20 ते 150 सेंटीमीटर लांबीची छत्रासारखी अंडाकृती व तळाशी त्रिकोणी खाच असलेली पाने येतात. देठ भक्कम सुमारे 1 मीटर लांब व तळाला खोबणीसारखा असतो. फुलोरा कणिश प्रकारचा असून कणिशाच्या दांड्यावर सर्वात खाली मादी फुले, मध्यभागी वंद्य फुले तर त्यावरच्या भागात नरफुले असतात. फुलात 3 ते 5 पुकेसर असतात. जायांगात 1 कप्पा असून त्यात 5 बीजाणू असतात. मृदू फळे लहान असतात. या वनस्पतीचे काळे अळू आणि पांढरे अळू असे 2 प्रकार पिकवतात. देठ व पानांच्या शिरा जांभळट असलेल्या जातीला काळे अळू तर हेच भाग हिरवे असलेल्या जातीला पांढरे अळू म्हणतात. अळूच्या कंदात प्रामुख्याने कर्बोदके 21%, प्रथिने 3%, तसेच कॅल्शियम व लोह असते. पानात व देठात अ ब क इत्यादी जीवनसत्वे, कॅरोटीन, कॅल्शियम व लोह असते. कंदाचा रस रेचक असतो. पानात कॅल्शियम ऑक्झलेटचे स्फटिक असतात. हे स्फटिक सुईसारखे टोकदार असतात. भाजी खाताना हे स्फटिक घशाला घासले गेल्याने घसा खवखवतो. अळूच्या वाढीसाठी पाणी फार लागते. सांड पाण्यावर अळू चांगली पोसली जाते. भारतात अळूच्या पानांचा व देठांचा उपयोग लज्जतदार अन्न पदार्थांसाठी करतात. अळूपासून कर्नाटकच्या दक्षिणेस तसेच उडुपी भागात पात्रोडे, केरळात चेंबिला करी आणि गुजरातमध्ये पात्रा असे पदार्थ बनवले जातात. महाराष्ट्रात अळूवडी व अळूचे फतफदे हे प्रकार प्रसिद्ध आहेत. ही नोंद इंगोले मंजुषा यांनी केलेली आहे.